यहोशुआ अध्याय 11। जेव्हा हसोराचा राजा याबीन याने हे ऐकले तेव्हा त्याने मादोनाचा राजा योबाब आणि शिमरोनाचा राजा व अक्षफाचा राजा यांना आणि तसेच उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशात किन्नेरोथाच्या दक्षिणेकडील अराबात तळवटीत आणि पश्चिमेकडील दोरात असलेल्या राजांना आणि पूर्वेकडले व पश्चिमेकडले कनानी तसेच अमोरी हित्ती परिजी व डोंगरवटीतले यबुसी आणि हर्मोन डोंगराच्या तळाशी मिस्पा प्रांतात राहणारे हिव्वी यांना बोलावणे पाठवले। तेव्हा त्यांचे सर्व सैन्य समुद्र किनाऱ्यावरील वाळूसारखा अगणित समुदाय घेऊन निघाले। त्यांच्या बरोबर पुष्कळ घोडे व रथ होते। या सर्व राजांनी एकत्र जमून इस्रायलाशी लढावयास मेरोम सरोवराजवळ तळ दिला। मग परमेश्वर यहोशवाला म्हणाला, त्यांच्या उपस्थितीला भिवू नको, कारण उद्या मी यावेळी त्या सर्वांना इस्रायलाच्या हाती देऊन मारणार आहे। त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडून टाक व त्यांचे रथ अग्नीने जाळून टाक। तेव्हा यहोशवा आपल्या सर्व योद्ध्यासह मेरोम पाण्याजवळ अकस्मात येऊन त्यांच्यावर तुटून पडला। परमेश्वराने त्यांना इस्रायलाच्या हाती दिले। त्यांनी त्यांना मार देऊन सिदोन महानगरापर्यंत व मिस्रफोत माइमापर्यंत आणि पूर्वेस मिस्पा खोऱ्यापर्यंत पाठलाग करून त्यांचा एवढा संहार केला की त्यातला एकही जिवंत राहिला नाही। परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे यहोशवाने केले, म्हणजे त्यांच्या घोड्यांच्या घोडशिरा तोडल्या व त्यांचे रथ अग्नीत जाळून टाकले। त्यावेळी यहोशवाने माघारी येऊन हसोर घेतले व त्याच्या राजाला तलवारीने ठार मारले। पूर्वी हसोर त्या सर्व राज्यांमध्ये प्रमुख होते। तेथल्या प्रत्येक जिवंत प्राण्यांना त्यांनी तलवारीने ठार मारून त्यांचा समूळ नाश केला आणि कोणताही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही। नंतर त्याने हसोर नगराला आग लावून ते जाळून टाकले। परमेश्वराचा सेवक मोशे याच्या आज्ञेप्रमाणे यहोशवाने त्या राजांची सर्व नगरे सर्व राजांसह हस्तगत करून त्यांना तलवारीने ठार मारले व त्यांचा समूळ नाश केला। टेकड्यांवर वसलेली कोणतीही नगरे इस्रायलाने जाळली नाहीत, हसोर मात्र यहोशवाने जाळले। या नगरातील सर्व मालमत्ता व गुरेढोरे इस्रायल लोकांनी लुटून नेली, पण त्यांनी तलवार चालवून प्रत्येक मनुष्य मारून टाकला। एकही जिवंत प्राणी जिवंत ठेवला नाही। परमेश्वराने आपला सेवक मोशे याला आज्ञा केल्याप्रमाणे मोशेने यहोशवाला आज्ञा केली आणि त्याप्रमाणे यहोशवाने केले। यहोशवाने मोशेला आज्ञा दिलेली कोणतीही गोष्ट करण्याचे त्याने सोडले नाही। अशा प्रकारे यहोशवाने इस्रायलाचा डोंगरी मुलूक सर्व नेगेब सर्व गोशेन प्रांत तळवट असा सर्व देश घेतला। तसेच सेईरच्या वाटेवरील हलाक डोंगरापासून हर्मोन पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या लबानोनाच्या खोऱ्यातील बालगाद येथपर्यंतचा सर्व प्रदेश त्याने हस्तगत केला। त्यांच्या सर्व राजांना त्याने धरून ठार मारले। त्या सर्व राजाशी यहोशवाने पुष्कळ दिवस युद्ध केले। गिबोनात राहणाऱ्या हिव्याखेरीज कोणत्याही नगराने इस्रायल लोकांशी समेट केला नाही, ती सर्व त्यांनी लढून घेतली, कारण परमेश्वराने त्यांची मने कठीण केली होती अशासाठी की त्यांनी इस्रायला विरुद्ध युद्ध करण्यासाठी पुढे यावे आणि त्याने त्यांचा समूळ नाश करावा, पुढे यावे आणि त्याने त्यांचा समूळ नाश करावा. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांचा समूळ नाश करण्याचा निर्णय नाही. तेव्हा यहोशवाने डोंगराळ प्रदेशात जाऊन हेब्रोन, दबीर व अनाब, यहुदा व इस्रायलाच्या सबंध डोंगराळ प्रदेशात राहणाऱ्या अनाकी लोकांचा नाश केला, त्यांचा व त्यांच्या नगरांचा समूळ नाश केला. इस्रायल लोकांच्या देशात एकही अनाकी उरला नाही, मात्र गज्जा, गत व अश्दोद यातले थोडे उरले. परमेश्वराने मोशेला सांगितले होते त्याप्रमाणे यहोशवाने सर्व देश काबीज केला. यहोशवाने तो इस्रायल लोकास वंशांच्या नियमाप्रमाणे वाटून वतन करून दिला. तेव्हा देशाला युद्धापासून विसावा मिळाला.